ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। नमो दुन्दुभ्याय च हनन्याय च नमो धृष्णवे च प्रमृषाय च नमो दूताय च प्रहिताय च नमो निषङ्गिणे चेषुधिमते च नम तीक्ष्णेशवेशायुधिने च नम स्वायुधाय च सुधन्वने च नम श्रुत्याय च पथ्याय च नम काट्याय च नीप्याय च नम सूद्याय च सरस्याय च नमो नाद्याय च वैशन्ताय च नम कूप्याय च वट्याय च नमो वर्षाय च वर्षाय च नमो मेध्याय च विद्युत्याय च नम ईद्रियाय च तप्याय च नमो वात्याय च रेश्मियाय च नमो वर्षाय च नमो मेध्याय च विद्युत्याय च नम ईद्रियाय च तप्याय च नमो वात्याय च रेश्मियाय च नमो वास्तव्याय च वास्तुपाय च नमः सोमाय च रुद्राय च नमः ताम्राय च अरुणाय च नमः शङ्गाय च पशुपतये च नमः उग्राय च भीमाय च नमो अग्रे वधाय च दूरे वधाय च नमो हन्त्रे च हनीयसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमः साराय नमः शम्भवे च मयोभवे च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमः तीर्थ्याय च कूल्याय च नमः भार्याय च भार्याय च नमः प्रतरणाय चोत्तरणाय च नमः आचार्याय चालाद्याय च नमः षष्ट्याय च फेन्याय च नमः सिकत्याय च प्रवाह्याय च
स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त कुठे काका आपल्याला सांगणार आहे।
ओ परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज बुधवार दिनांक 2 जून 1993 माया अपार्टमेंट मधील संध्याकाळचे केंद्र साधक संजयनी मधील 48 क्रमांकाच्या अभंगामधील विचारिशी मग कैसे ते भजन कैसे ते पूजन परमात्म्याचे कैसे ताकावे ते संकल्प विकल्प कैसे जाई पाप धुवून या दोन चरणावरील सद्भक्त भारती सरदेसाई यांच्या निरूपणानंतर स्वामीजी सद्भक्त कांचनताईला एक गवळण म्हणायला सांगतात। त्यावरती निघाली निघाली सावळ्या रंगाची गवळण बाजाराशी नैसर्गिक बाई पिवळी साडी कन्हैयासाठी झाली गेली ही माणिक प्रभू रचित गवळण म्हणते। नंतर स्वामीजी उत्सुकपणे बोलतायत, परवा 70-75 वयाच्या एक आजी माझ्याकडे आल्या होत्या, श्रीकृष्णाबद्दलच्या शंका मला त्या विचारित होत्या। इतक्या वेळा तो खोटं बोलला, दयादुळ्याच्या चोऱ्या केल्या, याला देव कसं म्हणायचं? मी सांगितलं, हे पहा शुकाचार्य ज्ञानोबा तुकोबा नाथ यांनी श्रीकृष्ण चरित्र गायलेले आहे, त्या दृष्टिकोनातून विचार करा, तुमचा ऐकण्यात कुठेतरी गोंधळ झालेला दिसतो। श्रीकृष्णाने केलेल्या आणि संतांनी वर्णिलेल्या गोष्टी पहा, नरकासुराला मारून त्याच्या कैदेतील 16,000 स्त्रियांची सुटका केली, त्यांना निरनिराळ्या ऋषीमुनींच्या आश्रमात असायला पाठविले, कितीतरी राज्य जिंकली पण स्वतः गादीवर न बसता तेथील योग्य वारसालाच गादीवर बसिले. त्यांनी कोणाचेही कधीही नुकसान केले नाही. भगवद्गीतेसारखा महान ग्रंथ त्यांच्यामुळेच आपल्याला लाभला. गोकुळातील दही दूध दोन्ही बाहेरगावी मोथळीला भागात विकायला जायचे. ते थुपून गोकुळातील स्थानिक भुकेल्या मुलांना खाऊ पिऊ घातले. आज काय स्थिती आहे? रत्नागिरीचा आंबा स्थानिक लोकांना मिळत नाही, तो केवळ आर्थिक लाभासाठी परदेशात पाठविला जातो. भगवान श्री कृष्णाचे सर्व संतांनी असे गोडवे गायलेले आहेत, खूप कौतुक केलेले आहे. अशा श्रीकृष्णाची चुकीच्या माहितीच्या आधारे तुम्ही निंदा करू नका. उलट संतांकडून श्रवण करून कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण इत्यादी नाम घ्यायला लागा. इतराप्रमाणे तुम्ही सुद्धा उधळून जाल. त्यावर आजीबाईंनी त्यांना पत्र्याचे होकारार्थी मान हलवून सांगितले. पुढील केंद्र रविवार दिनांक 4 जुलै 1993 श्री गुरु पौर्णिमा उत्सव कार्यक्रम सर भावे प्राथमिक शाळेचे सभागृह. वेळ सकाळी 9:30 ते 11:30. प्रास्ताविक करताय सद्भक्त श्री मकरंद वरे. आज गुरु पौर्णिमेचा परम पावन दिन, आपला कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आपल्या सद्गुरूंना जसे हवे तसे विचार आपल्या मनात यावेत, म्हणजे आपले मनच त्यांना अर्पण केले पाहिजे. सद्गुरु आपल्या शिष्याला अध्यात्मविद्या देतात ती पूर्णत्वानेच देतात. तिचा तंतोतंत अंगीकार करून तो शिष्यही सद्गुरूशी एकरूपच होतो. इत्यादीनंतर प्रसन्नमूर्ती स्वामीजी बोलतायत. आज परम पवित्र मंगल असा गुरुपूजनाचा दिवस. जीवन जगायचे ते आनंदाने. आपल्याला प्रेम शांती समाधान हवे आहे पण मिळत नाही, कारण आपण पैशाने ते मिळवण्याचा प्रयत्न करतो. पैशाने उत्तम गादी विकत घेता येईल पण झोप नाही, कीर्ती मिळेल पण आनंद नाही. आपण गटांगळा खात खात जीवन जगतो. पुस्तके ग्रंथ वाचूनही आनंद मिळत नाही जोपर्यंत त्यातील विचाराशी समरस होत नाही. समरस होण्याचा निखळ आनंदाचा मार्ग फक्त संतच सांगू शकतात. त्यासाठी संतांना शरण जाणे आवश्यक आहे. पावस गोंदावले आळंदीत जावे, सज्जनगडावर जावे, दासगुराचा अभ्यास करावा. समर्थ रामदास महत्वाची गोष्ट सांगतात. देहात हीच वस्तू आहे, ते तू परब्रह्म पाहे. देह संगणस आहे तुझं विधेय असे. मन सोहम तोच मी आहे. समर्थ ध्यान गेले पण त्यांची शिकवण अमर अजरामर आहे. गीता वाचा, समजून घ्या, तसे जगा. मला जरा व्याधी जन्ममरण नाही, ते देहाला आहे. मी देह नाही, आत्मा आहे हे घोका. अनुग्रह मिळाला त्याच क्षणी तुम्ही मुक्त झाला. मन बाजूला काढा. त्यासाठी ध्यान नामस्मरण सत्संग महत्वाचे आहेत, त्यांचा अंगीकार करावा. एवढे बोलून हरी हरी म्हणत स्वामीजी बोलायचे थांबले. पुढील केंद्र मंगळवार दिनांक 30 जुलै 1993 माया अपासनी नवी संध्याकाळचे केंद्र. आज श्रावण शुद्ध प्रतिपदा. 20 वर्षापूर्वी स्वामी माधवनाथांना त्यांचे सद्गुरु स्वामी स्वरूपानंद यांनी उत्तराधिकारी म्हणून ज्या दिवशी अधिकार प्रदान केले तो हा आजचा श्रावण शुद्ध प्रतिपदेचा दिवस. त्याबाबत स्वामीजी सांगतायत. स्वामी स्वरूपानंद यांनी मला त्यांच्या खोलीत बोलावून अधिकार प्रदानाचे पाकिट माझ्या हातात दिले आणि म्हणाले, आजपर्यंत 25 वर्षे मी हे सांभाळले, आता तुम्हाला देत आहे. उपासना करा, आनंदात राहा. यथाशक्ती यथामती हा नाथ संप्रदाय पुढे चालवावा. इत्यादी माझ्या बाबतीत जसे घडले तसे मीही 29 सप्टेंबर 1992 या दिवशी माझे उत्तराधिकारी नियुक्त केले. ते डॉक्टर माधवराव नगरकर व मकरंद वझे यांनी ती जबाबदारी माझे नंतर आता सांभाळावी. मी अजून 9-10 वर्षे आहे, तोपर्यंत या दोघांनी खूप साधना करावी. इकडे तिकडे पाहू नये. साधक हे आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजावेत. गीता ज्ञानेश्वरी दासबोध कधीही सोडू नयेत. इत्यादी बोलताना स्वामीजींना खोकला आल्याने त्यांच्या पुढे केलेले पाणी पिऊन हरी हरी म्हणत ते बोलायचे थांबले. पुढील केंद्र तिसरा मंगळवार दिनांक 17 ऑगस्ट 1993 माया अपार्टमेंट संध्याकाळचे केंद्र. या युवा केंद्रातील सद्भक्त मिलिंद दिमय, मकरंद वझे, विजय कुलकर्णी इत्यादीची निरूपण मनोगत ऐकून स्वामीजी अत्यंत प्रसन्न होऊन बोलतायत. 35-40 वर्षे ज्ञानेश्वरी निरूपण सेवा करण्याचे भाग्य मला लाभले. त्या भाग्याला फुटलेला अंकुर म्हणजे हे युवा केंद्र. हे रोपटे योग्य तऱ्हेने वर्धिष्णू होत असलेले पाहून मला आनंद आणि समाधान वाटत आहे. आजचे केंद्र खूप छान झाले. अशी मुले इतरत्र तयार होताना दिसत नाहीत. इथली मुलं मुली व बाहेरची यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. बाहेरची मुलं आपल्या देहाला चिटकून असतात, तर इथली देहबुद्धी ते आत्मबुद्धी करण्याची प्रक्रियेच आहे. इथे साधलेले कार्य ही मुलं नेत्याने पुढे नेतील हा मला वाटणारा विश्वास आता दृढ होत चाललेला आहे. या कार्याच्या विस्तारासाठी प्रचार पत्रके काढावीत, पुस्तके काढावीत, व्याख्याने द्यावीत, आजूबाजूच्या लोकांशी संपर्क वाढवावा, त्यांच्याशी प्रेमाने, आदराने, नम्रतेने बोलावे. भले ते आपल्या मताचे असोत नसोत, ज्याच्या त्याच्या पातळीवर जाऊन त्यांना पचेल रुचेल अशा तऱ्हेने समजावून सांगावे. परंतु हे करताना या कामाचा त्रास कष्ट वाटू नये. ही सद्गुरु सेवा आहे या भावनेने कार्य व्हावे. हे सर्वांचेच कार्य आहे. त्यामध्ये मिळणारे यश हेही सगळ्यांचेच. भगवंत कृपेने, सद्गुरु कृपेने लाभते आहे ही भावना ठेवावी. हे केंद्र पूर्वी 20-25 श्रोत्यांचे होते. आता शेकडो हजारोनी संख्या वाढते आहे. बाहेरचे समाजातील कॉलेजमधील वातावरण विषयभोग प्रवृत्ती वाढविणार आहे. चांगल्या चांगल्या घरातील मुलं अज्ञानामुळे त्या वाईट वातावरणात रमून जातात. नको ते खाणे पिणे, नको ते बोलणे, नको ते ऐकणे पाहणे, यामुळे चुकीच्या मार्गाला जात आहेत. यामधून त्यांना वाचवायचे हे आपले कार्य आहे. आपल्या जवळच्या लोकांनाही आपल्या केंद्राची माहिती नाही, प्रचार प्रसार नाही. परमपूजनीय स्वामी स्वरूपानंदांच्या बाबतीत सुद्धा 1968 दीपलक्ष्मी अंक प्रसिद्ध होईपर्यंत पावसराय संत राहतात हे माहितीही नव्हते. तेव्हा आता उत्साहाने कार्य विस्ताराला लागावे, लोकांना खरे जीवन सांगावे, वाईट मार्गाला जाणाऱ्यांना वाचवावे, मी आणखी 10 वर्षे तुमच्याबरोबर आहे, काळजी करू नका इत्यादी एवढे बोलून हरी हरी म्हणत स्वामीजी बोलायचे थांबले. पुढील केंद्र बुधवार दिनांक 25 ऑगस्ट 1993 माया अपार्टमेंट नवीन संध्याकाळचे केंद्र. स्वामीजींचे जीवरग मित्र आदरणीय श्री आबासाहेब पत्रधन यांचे घरी स्वामीजींची पाद्यपूजा नुकतीच झाली. तिचा वृत्तांत सद्भक्त कांचनताई सेठ वाचून सादर करीत आहेत. त्यानंतर स्वामीजी बोलतायत. संसारात सुखदुःखही असणारच, ही काही केवळ फुलबाग नाही. उद्भवणाऱ्या आधाराला दुःखाला तोंड द्यावे लागते, संकटाशी सामना करावा लागतो. संसारात आपल्या इच्छेविरुद्ध बहुतेक गोष्टी घडतात. अशा वेळी धैर्य शांती टिकली पाहिजे. त्यासाठी सातत्याने आपली साधना चालू ठेवली पाहिजे, केंद्रातील श्रवण चालू ठेवले पाहिजे, ध्यान न चुकता रोजच्या रोज दररोज केले पाहिजे. ध्यानाने मनुष्य अलिप्त होतो आणि नाम घेतल्याने प्रेमळ होतो, म्हणून दोन्ही हवे. संसार करत असताना अलिप्त स्थिती असावी हा तर गीतेचा उद्देश आहे. नाथांचा संसार बघा, मुलगा हरिपंडित ऐकत नव्हता तरी ते अलिप्तपणे संसारात राहून पूर्णपणे परमार्थात रममान झालेले होते. आपली मुलं ऐकत नाहीत असे सांगणारीही काही साधक मंडळी केंद्रात आहेत. याला जबाबदार टीव्हीवरील दृश्ये, मालिका फारच घातक, मुलामुलीमध्ये विकृती निर्माण करतात. म्हणून मी सांगतो, फक्त बातम्या बघण्यासाठी टीव्ही वापरा, इतर वेळी त्यावर गोंधळ टाका. संसार असा हा दुःखमय असून सुद्धा सवयीने मनुष्याला तो सुखकारक वाटतो. आमच्या कोकणातील मासे विकणाऱ्या कोळ्यांच्या बायकांच्या टोपल्यांना एवढा दुर्गंध असतो की तो दुर्गंध त्यात सहन करू जाणे. एकदा या कोळ्यांच्या बायका धुवाधार पावसात सापडल्या म्हणून त्यांचा मुक्काम एका माळ्याच्या घरी पडला. शेजारी सुवासिक फुलांच्या बागा होत्या आणि घरातही सुगंधी फुलांचा ढीग होता, पण हा सुगंध त्या बायकांना काही सहन होईना व झोप लागेना. त्यावर उपाय म्हणून दुर्गंध असलेल्या त्यांच्या टोपल्या त्यांनी जेव्हा त्यांच्या तोंडावर दाखवून घेतल्या तेव्हाच त्यांना शांत झोप लागली. हा दृष्टांत अनेक वेळा आपणही ऐकला असेल, पण बोध घेतला का? हा प्रश्न आहे. आपल्या दुर्गंधी संसारात सुगंधी परमार्थातील आनंददायी फुलांचा सुगंध घेता आला पाहिजे. तो कसा घेता येतो हेच तर या केंद्रात सांगितलं जाते, शिकवले जाते. काय समजलात? एवढे बोलून हरी हरी म्हणत स्वामीजींनी समारोप केला. हरी ओम तस्त.
गौरी अभंग म्हणतो तुला.
कृपया सगळ्यांनी थोडं थोडं पुढे सरकून घ्यावं.
खूप दिवसांनी अभंग ऐकायला मिळेल तुझा. मध्ये युएसएच्या केंद्रामध्ये तू गायलेली होतीस.
सुख आ
नाही लेखा अंत पार नाही लेखा गुण गाता धनीय पुरे गुण गाता रूप दृष्टि न्याहारिता रूप दृष्टि न्याहारिता गुण गाता धनी न पुरे गुण गाता धनी न पुरे गुण गाता धनी न पुरे गुण गाता
हरी हरी जे टेलिफोनवर ऑडिओ लाईव्ह ब्रॉडकास्टिंग ऐकत असतील त्यांच्याकरता सांगतो की या माईक मधला सेल संपला आता अहंकार व न्यूनगंड यात समतोल कसा साधावा आपली चूक दाखवलेली जराही सहन होत नाही तरी मार्गदर्शन करावे ही विनंती अहंकार आणि न्यूनगंड यात समतोल कसा साधावा असं म्हटलेलं आहे. खरं म्हणजे अहंकार आणि न्यूनगंड याच्यातला अहंकार हा जो शब्द आपण वापरतो तर तो श्रेष्ठता गंड असतो. श्रेष्ठता गंड आणि न्यूनगंड असे शब्द असायला हवेत आणि अहंकाराचेच हे दोन भाग आहेत. एक आपण श्रेष्ठ आहोत असं वाटणं किंवा आपल्यामध्ये न्यून आहे असं वाटणं न्यूनगंड आणि श्रेष्ठता गंड हे दोन्ही गंड मूळ अहंतेचं लक्षण आहे. अहंकारामुळं अशा प्रकारे सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स आणि इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स याच्यामध्ये मनुष्य सापडतो. अहंकार हा मुळातच असतो आणि अहंकाराचे हे परिणाम आहेत. श्रेष्ठता गंड जेव्हा असतो तेव्हा बऱ्याच वेळेला व्यक्ती नम्र असते. मी कसला असं ती म्हणत असते. आपल्या ठिकाणी श्रेष्ठता गंड आहे याचा त्याला पत्ता नसतो. सगळं चांगलं जेव्हा चाललेलं असतं तेव्हा हा श्रेष्ठता गंड अति नम्रतेचं देखील रूप धारण करतो किंवा कधी कधी प्रत्येकाच्या चुका दाखवणं आपण अत्यंत श्रेष्ठ आहोत हे प्रत्येक ठिकाणी दाखवून देणं दुसऱ्याला कमी लेखणं अशा अंगांनी देखील काम करतो. त्यामुळे हा श्रेष्ठता गंड अति विचित्र राहतो. ज्याच्या ठिकाणी असा श्रेष्ठतेचा गंड असतो अशी व्यक्ती एक प्रकारे धोकादायक राहते. धोकादायक अशा करता राहते की जर त्या व्यक्तीच्या ठिकाणी नम्रता दिसत असेल तर त्या नम्रतेपोटी समोरच्याची फसगत होण्याची शक्यता असते. ही नम्रता फार वरवरची असते. जसं एखाद्या अगाध सरोवरातलं पाणी दोन पाच पिंप काढून घेतल्यामुळे काही फरक पडत नाही. श्रेष्ठता गंड असणाऱ्याचं सगळं वर्तन तशा प्रकारचं असतं, त्याची करुणा, त्याची दया, त्याचं प्रेम. त्याचा दानधर्म, या सगळ्या गोष्टी ज्या श्रेष्ठता गंडावर अवलंबून आहेत पण नम्रतेने दिसत आहेत. आणि जेव्हा श्रेष्ठता गंड प्रत्येकाला याला कळत नाही, त्याला अक्कल नाही, अशा रीतीने काम करतो, तेव्हा हा श्रेष्ठता गंड असणारी जी व्यक्ती असते ती उघड उघड आवडेनाशी होते. समर्थ असं म्हणतात, मी पण कोणाशीच नस आहे, ते भगवंती कैसे निस आहे. त्यामुळं मी अति करणारा मनुष्य हळूहळू सर्वांच्या मनातून उतरतो. अशा प्रकारची नम्रता असणारा देखील कालांतराने उघडा पडतो. वेळ प्रसंगी त्याला त्याची जी नम्रता असते ती कशा रीतीने बेगडी असते हे सर्वांना समजत. श्रेष्ठता गंड असणारी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती समाजातलं आपलं स्थान अधिक अधिक पक्क करण्याच्या मागे लागलेली असते. आपली सुस्थिरता, आपले भोग, आपला पैसा, आपलं एकूण साम्राज्य उभारण्याच्या नादात अशी व्यक्ती लागलेली असते. न्यूनगंड असणाऱ्या व्यक्तीची गोष्ट अजून निराळी राहते. न्यूनगंड असणारी जी व्यक्ती असते तिला अहंतेमुळं, देहाहंतेमुळंच सतत तुलना मनामध्ये असते. श्रेष्ठता गंड असणारी व्यक्ती ही तुलना करतच असते पण तुलनेनी आपल्या स्वतःला श्रेष्ठ समजत असते. कॉम्प्लेक्स जो असतो तो स्वतःला श्रेष्ठ समजण्याकडे असा चाललेला असतो. तर न्यूनता गंड ज्याच्या ठिकाणी आहे अशी व्यक्ती हळूहळू समाजात जाण्याचं टाळते. लग्न समारंभ असेल, साखरपुडा, बारसं इत्यादी, तर शक्यतो न जाण्याकडे तिचा कल हळूहळू वाढायला लागतो. समाजामध्ये जितकं कमी मिसळू तितकं चांगलं. याचं कारण आपल्या ठिकाणी किंवा आपले जे आहेत त्यांच्या ठिकाणी असणारं एखादं जे न्यून आहे तर ते न्यूनच समाज त्याची सतत चर्चा करतो असं त्यांना वाटत राहत. ते न्यून त्यांच्या ठिकाणी एवढं भरून राहिलेलं असतं की त्या पोटी ती व्यक्ती आपल्या स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करते पण तोही नम्रतेचा प्रकार नसतो. त्याच्यामध्ये नम्रता कोणतीही नसते. अशी व्यक्ती दुःखी असते, चिडचिडी होते, निष्कारण वाद निर्माण करते न्यूनगंडापोटी, निष्कारण आरोप करते न्यूनगंडापोटी. त्यामुळे श्रेष्ठता गंड आणि न्यूनगंड हा अहंकाराचाच लंबकाचा जसं एक टोक असावं आणि दुसरं टोक असावं तशा प्रकारचं दोन अतीमध्ये फिरणारी अशी ही गोष्ट राहते. श्रेष्ठता गंड देखील आणि न्यूनगंड देखील. आणि अहंकार नेहमी अतीकडे जात असतो. मध्ये थांबणारा अहंकार हा शब्दच अप्रस्तुत राहतो. जसं मन म्हणजे इन्सेसंट फ्लो ऑफ थॉट, शांत मन नावाचा प्रकारच नाही. मन हे नेहमीच जे फिरतं तेच मन, म्हणून शांत मनाला अमन म्हणण्याचा प्रघात आहे. तसं न्यूनता गंड आणि श्रेष्ठता गंड या दोन गोष्टींमध्ये फिरणारा जो अहंकार आहे त्याला कधीही समतोल नसतो. त्याचा समतोल म्हणजे देहाहंता जाणं हा त्याचा समतोल असतो. देह मी या भावनेमध्ये या सर्व गोष्टी आपोआप येतात. देह मी, मन मी, बुद्धी म्हणजे मी, माझे निर्णय म्हणजे सर्वोत्कृष्ट, अथवा मी अपयश घेण्यासाठी जन्माला आलेलो. सगळ्यांकडून लाथा खाण्यासाठी, आमच्या ऑफिसमध्ये एक जण होते ते, आमचा जन्म सगळ्यांकडून लाथा खाण्यासाठी झालाय असं केबिन मधून बाहेर आल्यावर म्हणायचे. लाथा खाण्यासाठी आम्ही जन्माला आलेले आहोत असं म्हणायचे. अशा प्रकारे अहंकाराला मध्यावर राहता येत नाही, ही अहंकाराची अडचण असते. कसंही केलं तरी तो मध्यावर थांबू शकत नाही. मध्यावर थांबलेला अहंकार म्हणजे कसा, की आपलं तर सगळं नीट साधायचं. अहंकार आहे त्यामुळे देहाहंता हीच असली पाहिजे. आपलं सगळं नीट साधायचं, आपण नम्र तर असलं पाहिजे असं लोकांना भासावं. आपण गरीब आहोत असंही असायला पाहिजे, तसं लोकांना वाटलं पाहिजे असं आपण वागावं. आपल्याजवळ पैसे तर भरपूर असले पाहिजेत, पण आपण फार साध्या सवयींनी युक्त आहोत असंच लोकांना वाटावं. अशा प्रकारे खटपट करणारी व्यक्ती कधी जर तुम्ही पाहिली असेल तर ती अहंकाराचा मध्य साधायचा प्रयत्न करणारी व्यक्ती आहे असं समजा, पण तो साधता येत नाही. अहंकाराला कुठलाही मध्य नसतो, त्यामुळं याच्यामध्ये समतोल म्हणजे देहाच्या बाजूने जी अहंता पडलेली आहे त्या अहंतेला आपलं मूळ स्वरूप समजणं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मूळ अहंते वेठलो, सैंघ आम्हीच दाटलो, लपलो ना प्रगटलो कवणे ठाई. अहंता जी आहे, देहाहंता, त्याच्याही बुडाशी आपली मूळ अहंता आहे. ही मूळ अहंता चैतन्याशी निगडीत आहे, अस्तित्वाशी निगडीत आहे. त्या चैतन्याला आणि अस्तित्वाला स्वरूपबोध झाला की मग जे निर्माण होतं तो त्याचा समतोल असतो. मग तो समतोल कशा रीतीने काम करतो, त्याच्या ठिकाणी श्रेष्ठता गंड ही नसतो आणि कनिष्ठता न्यूनगंड देखील नसतो. तो सहज वर्तन करत असतो. भगवद्गीतेत तर ठिकठिकाणी ठाई ठाई अशा पुरुषाची वर्णन आलेली आहेत. त्याच्या ठिकाणी मान नसतो, तो अमानित्व असतो. अमानित्व या भावाने नटलेला असतो. आत्मा होऊन राहिल्यामुळं, शांतीला प्राप्त झालेलं असल्यामुळं त्याच्या अंतर्यामी क्षोभ नसतो. अहंकारी जी व्यक्ती आहे ती अहंकारी व्यक्ती आपलं अस्तित्व सुखमय होण्यासाठी सतत मार्ग शोधत असते. सतत या प्रसंगात आता असं असं आहे, आपण कोणाला काय बोलावं, कोणाशी कसं वागावं, असा सारखा विचार करणाऱ्या व्यक्ती तर अहंकार विवर्जित व्यक्ती ही खूप नैसर्गिक वागते. स्वामीजी तर म्हणत असत की जसं निरभिमानपणे सूर्याचं उगवणं असतं तशा प्रकारे तो असतो. सूर्य उगवतो आणि आपण जगाला प्रकाश देतो आहोत, केवढा मोठा सर्वांचा फायदा होतो आहे, अशा प्रकारची भावना काडी मात्र त्याच्या ठिकाणी जशी नसते तसं. ज्याच्या ठिकाणी न्यूनगंड आहे अशी व्यक्ती ही न्यूनगंडापोटी स्वतःला कमी लेखते, आपल्या अवगुणांची, अहंताजन्य अवगुणांची तिला जाणीव असते. पण न्यूनता गंड ज्याच्या ठिकाणी आहे त्याच्यावर तुम्ही जर उपकार करायला गेलात तर कधीतरी तो तुमचा बदला घेतो असं मानसशास्त्रज्ञ म्हणतात. न्यूनगंड आणि कमी असं ज्याच्या ठिकाणी आहे त्याला त्याची जाणीव आहे, त्याच्यावर जो उपकार करायला जातो त्याच्याशी त्याचं नंतर फाटतं, वाचतं, त्याचे आणि त्याचे संबंध बिघडतात. कारण न्यूनगंडाची एवढी तीव्र जाणीव असते की त्यापोटी अशी व्यक्ती त्याला मदत करणाऱ्या व्यक्तीचा देखील दुस्वास करते आणि जेव्हा वेळ येते तेव्हा त्याच्यापासूनही फारकत घेते, कारण त्याच्या कायम उपकाराच्या ओझ्याखाली राहणं हे त्याला नको असतं, कारण तो अहंकाराचा भाग असतो. असं असल्यामुळे ती त्याच्या ओझ्याखाली राहू शकत नाही, कधी ना कधीतरी झुगारून देते. अशा वेळेला ज्याचा श्रेष्ठता गंडामुळे न्यूनगंड असणाऱ्या व्यक्तीचा किंवा ज्याचं कमी आहे अशा व्यक्तीला मदत करणारा, जो श्रेष्ठता गंड असणारा, सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स असणारा असा मनुष्य असतो, तो पश्चाताप पावतो. हे पश्चाताप पावणं देखील अहंकाराचंच लक्षण आहे की मी याच्यासाठी किती केलं पण याला त्याची जाणीव नाही, असं कोणी कोणी बोलताना तुम्ही ऐकलं असेल. तू त्याला कमी समजून जेव्हा आणि ज्या क्षणी केलंस तेव्हाच तो तुझा कधी ना कधीतरी पराजय करणार हे ठरलेलं असतं. असं असल्यामुळे निष्कारण उपकार करायला जाणं, निष्कारण कोणाचे उपकार घेणं या गोष्टीमध्ये सहसा पडू नये, सहसा पडू नये. निष्कारण उपकार करायला जाणं हे देखील श्रेष्ठता गंडाचं लक्षण आहे, आणि कारण नसताना कोणाचे उपकार घेणं हे देखील न्यूनगंडाचं लक्षण आहे. आपण जसे आहोत तसे परवडले, पण अशा गोष्टी कधीही करूही नये आणि करूही घेऊ नये. याचा जो समतोल आहे त्या समतोलामध्ये आपण आपल्या मूळ स्वरूपाला ओळखणं, आत्म्याला ओळखणं असं जर झालं तर मात्र या अहंकाराचाच एकूण समतोल साधला जातो. अहंकार जो देहाच्या बाजूनी पडतो आणि देहाच्या बाजूनी पडला की कोणत्या ना कोणत्या माध्यमाने प्रगटच होणार, सुपेरियरिटीच्या तरी किंवा इन्फेरियरिटीच्या तरी, तर त्या दोन्ही गोष्टी थांबतात. मग तो अद्वेष्टा सर्व भूतानां, मैत्र हा करुणाऐवच अशा भूमिकेवर येतो. त्यामुळे याचा समतोल जर साधायचा असेल तर आपल्या अहंतेकडं जी सुपेरियर तरी असेल किंवा इन्फेरियर तरी असेल त्या अहंतेकडं त्याचा आणि आपला संबंध नाही म्हणून वेगळेपणाने पाहून त्याच्याही बुराशी असणारी शुद्ध सत्वगुणी, सत्वगुणी देखील नाही, शुद्ध अस्तित्व मात्र, चैतन्य मात्र अशी आपली आत्मस्थिती जाणून घेऊन तिच्यातून वर्तन करणं असा असा प्रयत्न. सोप्या भाषेत जर म्हणायचं झालं तर साधना करणं आणि ती साधना व्यवहारात उतरवण्याचा प्रयत्न करणं. साधनेमध्ये परमात्मदर्शन, आत्मदर्शन हे शून्य अवस्थेनंतर प्राप्त करून घेणं, त्याच्यासाठी प्रयत्न करणं, आणि मग जी व्यक्ती समोर येईल तिच्या अंतर्यामी शुद्ध चैतन्य भरलेलं आहे असं पाहणं, नाव रूप रंग आकार स्त्री पुरुष गरीब श्रीमंत नंतर, आधी परमात्मा आहे या दृष्टीने व्यक्तीकडे पाहणं आणि मग नंतर व्यावहारिक भाग संभवतो. तसंच आपण देह मन बुद्धी नाही आपण तेच आहोत अशा वारंवार स्मरणामध्ये राहणं हा त्याच्यावर जालिम उपाय आहे. आपण मागील सत्संगात एखाद्याने ठरविल्यास आसक्ती सोडून कसे राहता येऊ शकते याबद्दल मार्गदर्शन केले, तेव्हा मनात असा प्रश्न आला की संसारी साधकाने एकीकडे देह संबंधित घर दार पैसा याबाबत अनासक्त राहण्याचा अभ्यास करताना दुसऱ्या बाजूने मुलं पती किंवा पत्नी आणि इतर कुटुंबियांवर प्रेम राखून राहण्याचे कसे जमवावे, असे वाटते की हा बॅलन्स जर जमला नाही तर त्यात कोरडेपणा येईल की काय. या प्रश्नाच्या उत्तराला आधीचं उत्तर जोडून मगच हा प्रश्न ऐकलेला चांगला. आधीचं उत्तर आहे तेही व्हॅलिड धरून मग या प्रश्नाचंही उत्तर ऐकलेलं चांगलं. आसक्ती हा सहज स्वभाव आहे, पण तो सहज स्वभाव देह इंद्रियांचा आहे आणि आसक्ती ही असणार याच्यामध्ये काही शंका नाही. आणि आसक्तीजन्य अशा ज्या गोष्टी आहेत त्यालाही प्रेम म्हणण्याचा प्रघात आहे, ही भाषेची कमतरता आहे. भाषेमध्ये प्रेम या शब्दाखेरीज दुसरा कुठल्याही शब्दांनी आसक्तीजन्य जे प्रेम आहे त्याला शब्द शोधून काढला नाही. काय झालं असेल माहीत नाही. खरं म्हणजे प्रेम बरोबर ईश्वर. प्रेम हा शब्द फक्त ईश्वरालाच लागू करावा. दुसरा शब्द काढला नाही म्हणून मग जे उपपत्तीकार आहेत परमार्थामध्ये देखील विवरण करणारे आहेत त्यांनी सर्वात प्रेमस्वरूप कोण असेल तर ईश्वर असं म्हटलेलं आहे. आणि ईश्वराच्या प्रेमामुळेच आपण आहोत. ईश्वर जर प्रेममय नसता तर ही सृष्टी झालीच नसती. त्यांनी सर्वांकरता कशी व्यवस्था करून ठेवलेली आहे त्याच्या प्रेममय अशा ईश्वराच्या सृष्टीमध्ये सर्वांकरता सारखा न्याय आहे. ईश्वराच्या प्रेममय अशा भूमिकेमध्ये सर्वांवर एकसारखा उपकार आहे. व्याघ्राची तृषा हरू काय गायीची तृषा हरू की व्याघ्रा विष होऊनी मारू ऐसे नेण्याची गा करू तो यजैसे ना तरी इक्षू दंडू पाळीतया गोडू गाळीतया कडू नोहेची जेवी. भगवंताचं प्रेम सर्वांच्या बाबत एकसारखं व्यक्त होतं. त्यालाच खरं म्हणजे प्रेम असं म्हणतात. आणि आसक्तीजन्य जी गोष्ट आहे त्याला काय म्हणतात. प्रेम हा शब्द जर म्हटला तर त्या प्रेम या शब्दामुळेच हा गोंधळ होतोय. पण मग दुसरा शब्द नसल्यामुळं ईश्वराचं जे प्रेम आहे त्याच्यातलं सर्वात म्हणजे ते अतिशय शुद्ध जर म्हटलं तर प्रेमाचा मानवी जीवनामध्ये पवित्र आविष्कार पण शुद्धतेच्या व्याख्येच्या दृष्टीने अशुद्ध आविष्कार म्हणजे मातेचं प्रेम असं सांगितलं. ज्या प्रेमामुळं आपलं आपल्याला काही करता येत नसताना आपलं आपण जगणं देखील अशक्य असताना कोणत्या खस्ता खाऊन आणि कशाकरता म्हणून तिला त्याच्यात कोणता आनंद मिळतो ईश्वरानेच तिच्या ठिकाणी प्रेम निर्माण केलं. बस ती जागरण करते. देहाची स्वच्छता राखते. स्वतःला देखील कष्ट एवढे सहन करून ती वाढवते. हे जे प्रेम आहे हे प्रेम ईश्वरी प्रेमाचाच नमुना सर्व प्राणी मात्रांमध्ये असलेला पण ईश्वरी प्रेमाच्या तुलनेने अशुद्ध कारण मर्यादित वर्तनामध्ये तो व्यक्त होतो म्हणून आपल्याच मुलामध्ये व्यक्त होतो म्हणून. मध्यंतरी मी शेजारी मिलिंददादांकडे गेलेलो असताना मला अनिकेतनी एक व्हिडिओ क्लिप दाखवली. त्याच्यामध्ये एका चित्त्यानी झाडावर चढून एका माकडाला धरलं आणि फरफटत खाली ओढून आणलं. ते माकड मेलं. त्यांनी त्याची मानस धरली आणि इतका वेळ आवळून धरली की ते माकड तडफडून मेलं. झाडावरच ही गोष्ट झाडावरच बसून आणि मग ते त्या एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर तो चित्ता त्या माकडाला माकडिणीला ओढून नेत असताना त्याचं लक्ष गेलं ती माकडीण पळत असताना तिच्या पोटाशी पिलू मात्र तसंच होतं. त्या पिलानी तसंच धरून ठेवलेलं होतं माकडिणीला आणि त्याचा गळा आवळून एकूण त्या माकडाकडे पाहताना ते अगदी छोटं धडपडणारं असं पिलू त्या चित्त्याला दिसलं. तर आपली शिकार देखील बाजूला सारून त्या चित्तीनेनी त्या माकडाच्या पिलावर किती प्रेम केलं ते दाखवलं. तिचं मातृत्व जाग झालं आणि आपल्या दातात तिने त्याला पकडलं पण दाताचा ओरखडा देखील लागला नाही. असं पकडून दुसरीकडे ठेवून त्याच्या पंजा त्याच्या अंगावरून फिरवून त्याला आपल्या जवळ घेऊन झोपून ते बिचारं धडपड करून तिच्यापासून बाजूला जायचा प्रयत्न करत होत आणि वारंवार ती त्याला ओढून ओढून आपल्या जवळ घेत होती. त्याला झोप लागली. अतिश्रमाने त्या माकडिणीच्या पिलाला झोप लागली तर त्याच्या अंगावर झोप ठेवून ही चित्तीन देखील झोपली असं दाखवलं. एवढी ती क्लिप होती. हे जे प्रेम आहे हे प्रेम अशा रीतीने आपल्या मुलांच्या संगोपनाच्या करता भगवंतांनीच दिलेलं सर्व प्राणी मात्रांना असं आहे. त्याची अडचण जर होत असेल प्रेमाची अडचण नव्हे ममताजन्य आसक्तीजन्य प्रेमाची अडचण परमात्मा प्राप्तीच्या वेळेला होते. परमात्मा प्राप्तीच्या वेळेला होतं असं की हा स्वाभाविक आणि नैसर्गिक भाव आहे हे कोण अमान्य करेल. त्याबाबत देखील असं दिसतं की त्याबाबत देखील आई संकुचित असते. हे उदाहरण देखील तसंही पाहायचं झालं तर फार दुर्मिळ म्हणून तर त्याची क्लिपिंग तयार केली. पण आई संकुचित असते. विनोबा असं म्हणतात की त्यांच्या वर्ध्याच्या आश्रमामध्ये एक गाय होती तर ती गाय आपल्या वासराला जशी दूध द्यायची तशी कोणाच्याही वासराला दूध द्यायची गायीच्या. तर बाकीची सगळी मंडळी आश्रमातली त्या गाईला मूढ असं म्हणायची कारण गायी देखील नाही दुसऱ्या कोणाच्या मुलांनी आपलं दूध पिणं हे गाय देखील होऊ देत नाही. फक्त जे आपलं वासरू आहे तिलाच गाय फक्त दूध पिऊ देते बाकीच्याला लाथा मारून बाजूला सारते. तर विनोबा असं म्हणत असत की आश्रमातली सगळी मंडळी त्या गाईला विनोदानी मूढ म्हणायची. ही मूर्ख आहे असं म्हणायची. हिला कळत नाही असं म्हणायची. ते म्हणायचे मी तिला समबुद्धीचा म्हणतो. परमार्थामध्ये जर आणि तर तुमचं जीवन व्यापक करायचं असेल तर ही गोष्ट अडणारी राहते. आसक्तीजन्य ममता ही अडणारी राहते. काही प्रमाणात तुमच्या ठिकाणी ती असणार. अगदी देह पडेपर्यंत तुम्हाला तुमची मुलं प्रिय वाटणार आणि ती अप्रिय वाटावीत असं परमार्थात सांगितलं जात नाही. किंवा त्यांच्याबद्दल तुम्ही काहीच वाटू देऊ नका असं सांगितलं जात नाही. फक्त मुलांवरचं जे प्रेम आहे ते अधिक व्यापक करा इतर मुलांवरही ठेवा असं परमार्थ सांगेल. प्रेमाचा संकोच करायला परमार्थ सांगणार नाही पण प्रेम व्यापक करायला परमार्थ सांगेल. ईश्वर कसं आपलं प्रेम व्यापक करून राहिलेलं आहे तर तसं व्यापक प्रेम करावं असं परमार्थ सांगेल. हेही सुरुवातीला चिंतनानीच असेल. वर्तनानी तुम्ही करू गेलात तर तुम्हाला खूप बरे वाईट अनुभव येतील. पण तुम्ही चिंतनानीही न करणं म्हणजे व्यापक होण्यापासून स्वतःला रोखण्यासारखं आहे. त्यामुळं आपल्या मुलांबद्दल प्रेम ठेवणं आपल्या घराबद्दल प्रेम ठेवणं हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर असे म्हणणारेही कोणी आपल्या स्वतःच्याच घरात राहतात. कोणाच्याही घरात जाऊन राहता येणार नाही तुम्हाला. तुमचा बोध व्यापक आहे म्हणून त्या व्यक्तीचा बोध व्यापक नाहीये ना. त्यामुळे व्यवहाराच्या चौकटीत आणि मर्यादेमध्येच तुम्हाला राहायला लागेल. पण बुद्धिजन्य भावनिक अशी श्रीमंती तुमच्या जवळ असावी. तुम्ही त्याचा अभ्यास करावा. बाकी सेवा करणारे सेवा असं म्हणणारे देखील असे किती सेवा करतात थोडे जे त्यांच्या पुढे 50-50 येतात त्यांची. पण सर्वच विश्वाची सेवा करावी असा भाव ते मनात बाळगतात. तुम्हीही सर्व विश्वजनांवर प्रेम करा असं म्हटल्यामुळं तुमच्या मुलांवरचं प्रेम कधी करा असं नाही सांगितलं जात. आता हे आसक्ती बरोबर जोडलं तर परमेश्वराचं जे प्रेम आहे तर ते जसं व्यापक आहे म्हणून त्याच्यात कोणतीही आसक्ती नाही. तर आसक्ती टाकण्याचा विषय हा आपलं प्रेम व्यापक करण्याशी निगडित आहे, मुलांवरचंही प्रेम काढून घेण्याशी नाही. तसंही मनुष्य मात्राचं सर्वसामान्यपणाने गृहस्थ धर्म आणि आपलं आपलं जीवन जगणाऱ्यांचं जे प्रेम आहे तर ते प्रेम संकुचित असल्यामुळे तर ते सुख दुःख भोगतात, त्याच्यामध्ये खूप संकुचितता असते. प्रेमाला अशी संकुचितता खरी मान्य नाही म्हणून दंभ निर्माण होतो. एक गुलाबाचं फूल आहे, ते गुलाबाचं फूल जर असं म्हणेल की ज्यांनी मला पाणी घातलंय तेवढ्यांपुरतच माझा सुगंध राहील, ज्यांनी माझं पालन केलेलं आहे तेवढ्यापुरताच माझा सुगंध राहील आणि इतरांना माझा सुगंध नको नसावा असं जर ते ठरवेल तर ते आपल्या अस्तित्वालाच मुकेल. त्याच्यामध्ये म्हणजे गुलाबांच्या बाबतीत सायकोलॉजी आहे की नाही कोण जाणे, पण स्प्लिट पर्सनॅलिटी निर्माण होईल हो की नाही, दुभंगलेलं व्यक्तिमत्व होईल. तशी या प्रेमाच्या म्हणजे आसक्तीजन्य प्रेमाच्या की ज्याच्याकरता प्रेम हा शब्द वापरला गेलेला आहे त्यामुळे आपली पर्सनॅलिटी ही एक प्रकारे निश्चित दुभंगलेली आहे कमी अधिक प्रमाणात. कोणाकोणाचं फारच संकुचित असतं, कोणाचं त्या मनाने जरा व्यापक ठेवण्याचा प्रयत्न करतात, पण आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यती योर्जुन, माझ्या आत्म्याच्या हिशोबानेच मी सर्वांचा आत्मा पाहेन अशा प्रकारची व्यापक दृष्टी ही ठेवली जात नाही, ही अडचण आहे. आणि दृष्टी ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे की त्यामुळे तुम्हाला सुख मिळेल, त्यामुळे तुम्हाला शांती मिळेल, एवढंच सांगितलेलं आहे. असं असल्यामुळं आणि आई ही तर अशी असते, आई आणि वडील मुलांच्या बाबतीत, की खरंच ज्यांचं इतकं परिपालन केलेलं आहे अगदी अर्भक असल्यापासून, तर मुलगा कितीही मोठा झाला तरी त्या मुलाची भूक आईला लागते, आईला समजते. माझे वडील 75 वर्षांचे झाले तरी माझी आजी म्हणायची की दादा तुला बराच वेळ झाला, तू काही खाल्लं नाहीस, तुला दूध देऊ का असं विचारायची. माझ्या काकांना देखील ती असंच, विष्णू काहीतरी खा आणि मग बाहेर पड. ते म्हणायचे आता माझं मला काही समजत नाही का, नको तू बाहेर चाललायस ना, जरा खाऊन जा. हे स्वाभाविक प्रेम आहे आईचं, हे वैभवच आहे, हे कमी करायला नको. व्यापक जे प्रेम आहे भगवंत करतो तसं, त्याचं चिंतन तर आपण करू. आसक्ती सोडायची आणि परमात्मा प्राप्ती करायची याच्याकरता आपल्या स्वतःवर काही प्रयोग करायचे असं जरी ठरवलं तरी ते स्वतःपुरते मर्यादित असावेत. प्रत्यक्ष वर्तनामध्ये कोरडेपणा ठेवणं अपेक्षित नाहीये. प्रत्यक्ष वर्तनामध्ये जे काही मानवतेला योग्य असं, आता मी कुटुंबाला योग्य असा शब्द वापरत नाही, जितकं शक्य तितकं करायचंच आहे, कुटुंबाकरता तर करायचंच आहे. म्हणून काही गोष्टी या आपल्या नवऱ्याला बरं नाहीये तर ईश्वराकडे प्रार्थना करायची की करायची नाही, मग ती आसक्ती समजायची का, विनोबा म्हणतात नाही. आईनी मुलाकरता प्रार्थना करायची की करायची नाही, करायची, करायची नाही असं त्याचा अर्थ नाही. वैयक्तिक जे जीवन आहे ते आपल्या देह मन बुद्धीच्या दृष्टीने देखील, देह मन बुद्धीला मात्र आपण दुरून पाहायचं, आपल्या स्वतःच्या बाबत काय ते प्रयोग आणि इतरांशी अत्यंत प्रेमाने वर्तन, आसक्ती सोडणं ही गोष्ट देखील अशा प्रकारे मनतः आणि एका व्यापक इंटरेस्टनी, व्यापक अर्थाने. उलट आसक्ती सोडल्यामुळे अधिक प्रेम निर्माण होईल, आपलं प्रेम जे बंदिस्त झालेलं आहे तर ते व्हायला सुरुवात होईल जर आसक्ती सोडून वर्तन आपलं झालं तर. जाता जाता सहज कोणावर उपकार, कोणाला मदत, ही गोष्ट सहज कुठल्याही प्रकारचा कॉम्प्लेक्स अर्थात न धरता अशा रीतीने जेवढं प्रेम म्हणून, निखळ प्रेम म्हणून करता येईल तेवढं जरूर जरूर करावं. त्यामुळं परमात्मा प्राप्ती करता देहबुद्धी आड येते आणि धन सुत दारा हा सगळा पसारा असताना मनातून आसक्ती सोडणं म्हणजे मनातून व्यापक होणं. ज्यांच्याबद्दल आसक्ती आहे तेवढेच नव्हे तर त्याच्यापेक्षाही व्यापक सर्वांच्या अंतरी आम्ही परमात्मा पाहून राहणं, अशा पद्धतीने सहज प्रेम आसक्ती सोडल्यावर देखील उपस्थित होतं. उलट आसक्तीमध्ये जे प्रेम असतं ते प्रेम कधी कधी समाजात अशी उदाहरणं घडतात, कुटुंबांमध्ये अशी उदाहरणं घडतात की आईला मुलाबद्दल आसक्तीजन्य प्रेम हे राहतच पण लग्न झाल्यावर मुलाला ते नको असं वाटतं. अशी उदाहरणं आहेत. भावाला आपल्या भावाबद्दल आसक्तीजन्य प्रेम राहतं पण भाऊ या भावाचं ऐकायला तयार होत नाही. कालच माझा एक मित्र माझ्याकडे आला होता, जुना मित्र, आणि लहानपणापासून माझ्या भावाचं कसं चुकलं ते सांगत होता, मी कसं प्रत्येक वेळेला सांभाळलं सावरलं ते सांगत होता. आर्थिक पाहिलं नाही, शारीरिक पाहिलं नाही, माझी प्रगती पाहिली नाही असं म्हणत होता. असे चार इन्सिडन्सेस सांगितले पण पाचव्या इन्सिडन्सनी मात्र मी कोलमडलो म्हणाला. काय झालं पाचवा इन्सिडन्स? त्याच्या बायकोचं दुसरं बाळणपण झालं आणि त्यांनी कुठं कोल्हापूरमध्ये एका नर्सिंग होममध्ये बाळणपण झालं तर कोल्हापूरमध्ये इतकी चांगली नर्सिंग होम असताना, इतकी चांगली मॅटर्निटी होम असताना, नर्सिंग होम नव्हे, त्यांनी अशा प्रकारचं मी नाही लक्ष घातलं म्हणाला. खरं म्हणजे मी पाहायला पाहिजे होतं आणि आज 10 वर्ष झाली मला त्यामुळं फार दुःख वाटतंय की तो मुलगा वेळेवरी रडला नाही, त्याच्या पायावर परिणाम झाला एक भाग त्याचा, आता तो बरा सुधारतोय, पण मला याबाबत फार अपराधी वाटतंय आणि 10 वर्ष माझी यांनी खाल्ली गेली. माझ्या बायकोला हे सहन होत नाहीये म्हणाला. आणि त्याचा भाऊ असं म्हणतो की प्रत्येक वेळेला तुझ्या शल्याने मी थोडाच चालणार आहे असा त्याचा भाऊ त्याला म्हणतो. तुला काय विचारायचं होतं? त्यामुळे हे आसक्तीजन्य प्रेम हे एकतर्फी असतं. या आसक्तीजन्य प्रेमाचा निकाल जो असतो, रिझल्ट, स्वामीजी जे म्हणायचे की कुंडी कुंडी कुणा नळला 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 असं म्हणायचे, कुंडी कुणाचं नाही, मी माझं आणि भ्रांतीचं ओझ असं त्या आजीबाई सर्वात शेवटी म्हणतात. कारण एका खोलीत पडलेले असतात, कोणी येऊन भेटत देखील नाही. त्यामुळे आसक्तीजन्य प्रेमाची वासलात नंतर अशी होते. आसक्तीजन्य प्रेम तुम्ही पुष्कळ ठेवलं पण ते ठेवतील याचा भरोसा नसतो. आसक्तीजन्य प्रेमाचा बोजा निर्माण होण्याची शक्यता असते. आसक्तीजन्य प्रेम हे सुखकारक असेलच असं सांगता येत नाही. आसक्तीजन्य प्रेमातून अनेक दोष निर्माण होतात. ते निर्भय निरपेक्ष असं प्रेम म्हणून अनेक वेळेला दिसत नाही. त्याच्यामध्ये आग्रह निर्माण होतो, त्याच्यामध्ये पझेसिव्हनेस निर्माण होतो आणि आसक्तीचे हे सगळे गुणच आहेत असं असल्यामुळे हे सगळं निर्माण होतं. त्यामुळे ईश्वरीय प्रेम, आसक्ती विरहितच प्रेम उपस्थित असतं. एखाद्या सर्जनला विचारा की त्याच्या मुलाचं पोटाचं ऑपरेशन करायचंय तर तो म्हणतो नको हो आपण नाही करणार, दुसऱ्या कोणाला तरी करू द्यायचं. जिथं आसक्ती असते तिथं प्रेम हा शब्द नसतो, पण प्रेम हा शब्द वापरला गेलेला आहे भाषेच्या मर्यादेमुळे. दुसरा शब्द नाही निर्माण झाला भाषेत, म्हणून त्याला प्रेम म्हणण्याचा प्रघात आहे. तर ते आसक्तीजन्य प्रेम हे कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही वेळेला हे कमी होणं व्यापक होण्याचंच लक्षण आहे. हे कमी होणं सुख मिळवण्याचंच लक्षण आहे. त्याच्याकरता आपल्या वर्तनात फरक असण्याची, आपली नैसर्गिकता कमी होण्याची गरज नाहीये. आई ही आईच राहावी शेवटपर्यंत, मात्र तिच्या ठिकाणी विवेक यावा. तसंच आपला मुलगा जसा आहे तसं त्या सीमा ओलांडून जरा बाहेरही प्रेम करायला शिकावं, तर आसक्तीजन्य प्रेम आहे त्याचं प्रेमात रूपांतर होईल. घाम काढला माझा. पण हे प्रश्न फार चांगले होते दोन्ही प्रश्न, आणि प्रॅक्टिकल प्रश्न होते. प्रॅक्टिकल प्रश्न जर असतील तर आपल्याला त्याचा थेट उपयोग होतो. कधी कधी ध्यान नामाच्या प्रश्नाचाही आपल्याला त्या तऱ्हेने उपयोग होतो, तसं या प्रश्नांचा आपल्याला वर्तनाच्या वेळेला खूप खूप उपयोग होतो. आपली विचार करण्याची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती शास्त्र सांगतं तशी निर्माण होते, त्यामुळं अशा प्रश्नांचं मला नेहमी स्वागतच असतं. हरिओम तत्सत. एक मिनिटभर आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामी जी पारायण. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.